नंतर येशू प्रवास करीत असताना एका गावात गेला, तेव्हा एक परदेशातील सैनिकांचा अधिकारी जो इस्रायल मध्येच राहत होता तो येशू कडे आला व त्याला म्हणाला, येशू, माझा सेवक पक्षघाताने त्रासलेला असून तो माझ्या घरी पडून आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला की मी तुझ्या घरी येऊन त्याला बरे करील. तेव्हा तो अधिकारी येशूला म्हणाला की तुम्ही माझ्या घरी यावे अशी माझी पात्रता नाही, म्हणून तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा सेवक बरा होईल. तेव्हा येशूला हे ऐकून आश्चर्य वाटले व त्याच्या पाठीमागून येणाऱ्यांना येशू म्हणाला, असा विश्वास तर मी इस्रायली लोकांमध्ये पण पाहिला नाही. याच्यासारखे अनेक लोक इतर देशांमधून येतील आणि देवाच्या राज्यामध्ये राहतील. तेव्हा येशू त्या अधिकाऱ्याला म्हणाला, तुझ्या विश्वासाप्रमाणे हो, आणि त्याच वेळेला त्याचा सेवक त्याच्या घरी बरा झाला.